डायरेक्टर्स डायरी 28 ऑगस्टसाठी. साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकानं आत्ता एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. सध्या वर्तमानपत्रामध्ये या साप्ताहिकाबद्दल आपण वाचत असालच. एक अत्यंत निर्भीड आणि समतोल साप्ताहिक म्हणून अतिशय ते लोकप्रिय आहे. अर्थात त्यावर पूर्णतः समाजवादी विचाराचा पगडा आहे हे खरं, परंतु अनेक विषयांवर साधनाने समतोल विचार प्रस्तुत केलेले आहेत. साधनाच्या या प्रसंगाच्या निमित्तानं काही जुन्या अंकांचा परामर्श आपण थोडक्यामध्ये बघूयात. 24 डिसेंबर 1979 रोजी साधनाच्या संस्थापकाची म्हणजे साने गुरुजींची 80वी जयंती होती. 22 डिसेंबर 1979 साधनाच्या अंकात त्यांचं पुण्यस्मरण करताना लेखकानं म्हटलंय, झाडूचं लालित्य न ओळखणाऱ्या समाजाला निर्मळ जीवनाची उत्कंठाच निर्माण होत नाही आणि म्हणून लेखणी इतक्याच ओढीनं साने गुरुजी हातात झाडू घेत. घाण दूर करून स्वर्ग निर्मूया पृथ्वीवर, बदलू सारा नूर अशी तळमळ असणारे देशाचे मजूर उभे करण्याची त्यांना उत्कंठा होती. समाज जीवन निर्मळ बनवण्यासाठी साधना सातत्यानं प्रयत्नशील आहे. एक थोर अभ्यासक आणि विचारवंत श्रुत नानासाहेब गोरे यांचे साधनामध्ये नित्य येणारे लेख हे मोठं आकर्षणच असायचं. 13 सप्टेंबर 1979 अंकातील वारे इंदिरा तेरा खेल, खा गया शक्कर पी गई तेल या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखात नानासाहेबांनी सरकारच्या साखर धोरणावर हल्ला चढवलेला होता. ते त्यावेळी म्हणाले होते की खरी गोष्ट यात एवढीच दिसते की लाखो रुपयांचा ऑन मनी घालून पैसा घेणारे खाजगी आणि सहकारी कारखानदार त्यांच्याकडून घाऊक साखर घेऊन तिच्या साठेबाजीवर मंच आहे असे नफेखोरी करणारे द्रोही व्यापारी आणि त्यांच्याकडून राजकीय खंडणी घेऊन त्यांना जनतेला वागवण्याची मुभा देणारे राज्ये आणि केंद्र सरकारी ही एक पाप्यांची मालिकाच आहे. हा लेख त्यावेळेला अतिशय गाजलेला होता. 29 मार्च 1980 अंकातील राजकारण दाखवायचे आणि खायचे हा नानासाहेबांचा लेखसुद्धा अंतर्मुख करणाराच होता. लास्ट डेज ऑफ मुरारजी राज हे वरुण सेनगुप्तांचं पुस्तक वाचून त्यांचं मन कसं उद्ध्वस्त झालं याचं चित्रण त्यांनी या लेखात केलेलं होतं. वरवर दिसणाऱ्या माणसांच्या हालचालींवरून आपण ज्या त्यांच्या प्रतिमा बनवतो, जी अनुमाने काढतो, ती सगळी हे पुस्तक वाचल्यावर कोसळून पडतात असं नानासाहेबांनी म्हटलेलं आहे. संजय गांधी आणि राजनारायण यांची मुलाखत उद्धृत करून त्यांनी आपल्या म्हणण्याला पुष्टी दिलेली आहे. छद्मीपणा, दुटप्पीपणा, स्वार्थ, पक्षाशी बेईमानी असे कौटिल्य राजकारणाचे अनेक पैलू श्रुत गोऱ्यांनी त्या लेखामध्ये दाखवलेले आहेत. अशा प्रकारे साधनामध्ये येणारा श्रुत नानासाहेब गोरे यांचा प्रत्येक लेख हा वाचनीयच असायचा. आणीबाणीमध्ये साधना साप्ताहिकाला आणि संपादक श्रुत यदुनाथ थत्ते यांना अतिशय हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. साधनाच्या प्रकाशनावर तर बंदीच आणली होती, पण साधना साप्ताहिक अजिबात डगमगलं नाही. 29 मार्च 1980 अंकातील जळता आसाम हा नारायण देसाई यांचा लेखही विचार करायला लावणार आहे. विदेशी नागरिकांबाबतच्या भूमिकेमुळे आसाम आंदोलनाने पेट घेतला. प्रतिवर्षी वाढणाऱ्या परकीय नागरिकांच्या संख्येकडे दुर्लक्ष करणे हाच मुळात अन्याय होता. मतदार याद्यांमध्येही या घुसखोरांना स्थान देणं हा तर अन्यायाचा कळस झाला. श्री देसाई आसामात प्रत्यक्ष जाऊन राहिले. बंद, जाळपोळीचे हिंसक प्रकार, निर्वासितांच्या छावण्या त्यांनी प्रत्यक्ष बघितल्या आणि त्यामुळे श्री देसाईंचं चित्रण वास्तववादी झालेलं आहे. आंदोलनाची पूर्ण पार्श्वभूमी या लेखात त्यांनी दिलेली आहे. आसामातली समस्या अस्मितेची आहे आणि ही अस्मिता त्यांच्या या लेखामध्ये पानोपानी आपल्याला आढळते. साधनाचं पहिलंच पान उलटल्यावर त्याच्या मागील बाजूला युवा मनाचे स्पंदन हे शीर्षक असणारे लेख प्रत्येक अंकात प्रसिद्ध होत असत आणि यामधून अनेक पैलूंवर खेळकर शैलीतून प्रकाश टाकला जात असे. नवे साहित्य या सदरामध्ये विविध प्रकाशनांची समीक्षा दिली जात असे. सत्तांतर आणि नंतर, भाल भोळे, भारतात दारिद्र्य का आहे, अनंत फडके, अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती, जनार्दन वाघमारे, उजेडांचं वेड, अरविंद गोखले इत्यादी पुस्तकांचा निर्देश या संदर्भात करता येईल. मुंबई वार्ता, समता संसार ही सुद्धा वाचनीय सदरं असत. 5 एप्रिल 1980 साधनाचा अंक खूपच वाचनीय अनिल थत्ते यांनी केलेलं 22 जून 1897 या चित्रपटाचं परीक्षण आणि ढोकी हत्याकांडावरचा प्राध्यापक पी के कुलकर्णी यांचा लेख अतिशय सुंदर आहे. ढोकीचं हत्याकांड घडलं कसं याची हकीकत श्रीयुत कुलकर्णी यांनी तिथं जाऊन लिहिलेली आहे. घटनेचं बीज, हल्ल्याचं कारण, परस्परांविषयीचा वैमनस्याच्या भावना इत्यादी अनेक गोष्टींचा त्यांनी मुलाखती घेऊन अभ्यास केलेला आहे. क्रूर हल्ले करण्याची उर्मीच मानवामध्ये का निर्माण होते आणि ती कशी नाहीशी करता येईल यासंदर्भात विचार होणं आवश्यक आहे असं श्रीयुत कुलकर्णी यांनी त्या लेखात म्हटलेलं होतं. 26 जुलै 1980 प्रेमचंद जन्मशताब्दी विशेषांकही अतिशय सुंदर आहे. बडे बडे लोगों के अनुभव बडे बडे होते हैं, लेकिन जीवन में ऐसे कितने ही अवसर आते हैं जब छोटों के अनुभव से ही हमारा कल्याण होता है. हे प्रेमचंदांचे विचार मुखपृष्ठावर त्यांच्या रेखाचित्राशेजारी छापून अंकाचं सौंदर्य त्यावेळेला वाढवलेलं होतं. चंद्रकांत बांदिवडेकरांचा लेखसुद्धा खूपच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय होता. त्यातून प्रेमचंदांची कलात्मक पातळी, जीवनसंवादी कल त्यांनी त्या लेखामध्ये चित्रित केलेला होता. भारतातला सामान्य माणूस कसा आहे हा एक प्रश्न प्रेमचंदांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच पडलेला होता. त्याचंही चित्रण या लेखाच्या केंद्रस्थानी आहे आणि म्हणूनच त्यांच्या अनुभव विश्वाची धुरा जनवाद आहे असं म्हणता येईल. डॉक्टर मोहम्मद आजम, प्राध्यापक विश्वास पाटील, डॉक्टर सज्जनराम केणी इत्यादींचे लेखही त्या अंकातले अतिशय अभ्यासपूर्ण आहेत. 15 ऑगस्ट हा साधनाचा वर्धापन दिन. या दिवशी साधना एक विशेषांक नेहमीच काढतं. 15 ऑगस्ट 1980 साधनाचा वर्ण आणि वर्ग निराकरण विशेषांक हा अत्यंत मौल्यवान असा अंक आहे. श्रीयुत नाग गोरे, दादा धर्माधिकारी, बान राजहंस, डॉक्टर वी म दांडेकर, डॉक्टर बाबा आढाव, प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांचे या विषयावरील विचार या अंकातून स्पष्ट झालेले आहेत. 30 ऑगस्ट 1980 अंकात आणि जन्मशताब्दीनिमित्त राम शेवाळकर, ग श्री खैर, श्रीयुत नवरे आणि सुनील सुभेदार यांचे लेखही अतिशय सुंदर आहेत. सारांश मित्रांनो, साधनाचा कुठलाही अंक संग्राह्य आणि वाचनीयच असतो. आपण सर्वजण साधना साप्ताहिकाला शुभेच्छा देऊयात.